भाग बारावा देवच मुक्तिदाता लूक याना पहिला अध्याय 26-38 मत्तै याना पहिला अध्याय 18-25 वचन काही दिवसनी नंतर एक तरुण पोर तीन नाव होतं मरिया तिनाजवळ परमेश्वरना दूत वना आणि मरियानी युसुफ नावनी व्यक्तीना संग लगीन वहाना होता स्वर्गदूतनं मरियाला आखना तुझवर देवनी कृपा वहिनी सय तू एक पोऱ्याला जन्म देणार अस आणि तू त्यांना नाव येशू ठेव. मरिया विचारणे हाई कशा होणार मै तर एक कुमारीस. स्वर्गदूतनं उत्तर दिन पवित्र आत्मा तुनीवर येई आणि जो पवित्र देव तो तुझपै जन्म लेणार अस. मरियानं योसेफ नावना व्यक्तीनं संग लगीन होणार अस. स्वर्गदूतनं योसेफनं सपनमा जाईन त्याला आखना योसेफ तू मरियन संग लगन तोडाना विचार करू नको कारण तिनी पोटमा जो गर्भ स तो पवित्र आत्मपैन स ती एक पोऱ्याला जन्म देईल आणि त्यानं नाव तू येशू अशा ठेव. येशू या नावना अर्थ मुक्ती दाता. नंतर योसेफनं मरियाला आपली बायको म्हणे तिना स्वीकार करना.